नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. अहमदाबाद विमान अपघातात 241 जणांचा मृत्यू. वसतिगृहातल्या काही विद्यार्थ्यांच्या मृत्यूची शक्यता. दुर्घटनेच्या चौकशीला सुरुवात. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांकडून शोकसंवेदना व्यक्त. टाटा समूहाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 1 कोटी रुपये मदत जाहीर. वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून सायबर सुरक्षा केंद्र स्थापन. राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर. आणि विकसित कृषी संकल्प अभियानाचा समारोप. आता सविस्तर बातम्या. गुजरातमध्ये अहमदाबाद इथं काल झालेल्या भीषण विमान अपघातात 241 जणांचा मृत्यू झाला आहे. काल दुपारी 1:30 अहमदाबादहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केलेलं एअर इंडियाचं प्रवासी विमान उड्डाणानंतर अवघ्या काही सेकंदातच बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृह परिसरात कोसळलं. विमानात 2 वैमानिक आणि 10 कर्मचाऱ्यांसह एकूण 242 प्रवासी होते. यापैकी रमेश विश्वासकुमार नावाचा एक ब्रिटिश प्रवासी सुखरूप बचावला असून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासह इतर सर्व 241 जणांचा मृत्यू झाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. मृतांमध्ये भारतीय प्रवाशांसह 52 ब्रिटिश, 1 कॅनेडियन तर 7 पोर्तुगीज प्रवाशांचाही समावेश आहे. मृतांची ओळख पटवण्यासाठी अहमदाबादच्या बीजे वैद्यकीय महाविद्यालयात DNA तपासणीची व्यवस्था करण्यात आली असून प्रवाशांच्या कुटुंबियांना आपले DNA नमुने देण्यास सांगितल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान या अपघातात महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणाऱ्या 15 ते 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याची भीती वृत्तसंस्थेकडून वर्तवण्यात येत आहे. अपघात होताच वसतिगृहातील अनेक विद्यार्थ्यांनी जीव वाचवण्यासाठी वरच्या मजल्यांवरून खाली उड्या घेतल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या दुःखाच्या काळात संपूर्ण देश पीडित कुटुंबियांसोबत उभा असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच अजित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. या अपघाताच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू अहमदाबाद इथं दाखल झाले. शाह यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतल्यानंतर माध्यमांना दिलेल्या माहितीत या दुर्घटनेची चौकशी सुरू झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
एव्हिएशन डिपार्टमेंटने अपनी जांच सुरू कर दी है और जांच तेजी से आगे बढ़े इसके लिए भी एव्हिएशन मंत्री जी ने सूचनाएं दी है.
दरम्यान या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबियांना टाटा समूहानं प्रत्येकी 1 कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. जखमींवरील संपूर्ण उपचारही टाटा समूह उचलेल. तसंच विमान कोसळल्यानं नुकसान झालेलं बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचं वसतिगृह उभारून देणार असल्याचं टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. विमान निर्माता कंपनी बोईंगनंही या प्रकरणी एअर इंडियाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलं आहे. वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ल्यांचं वाढलेलं प्रमाण पाहता राज्य सहकारी बँकेनं सायबर सिक्युरिटी ऑपरेशन सेंटरची उभारणी केली आहे. वाशी इथं उभारण्यात आलेल्या या केंद्राचं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी ही माहिती दिली. सहकार सुरक्षा या नावानं हे केंद्र कार्यरत होणार असून राज्यातल्या सहकारी बँका आणि पतसंस्थांना कोणताही मोबदला न घेता ही सुरक्षा सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन येत्या 21 तारखेला साजरा होत आहे. या दिवशी सकाळी 6:30 ते 7:40 या वेळेत 1 लाखांहून अधिक योग कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केले जातील अशी घोषणा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे. यंदाची योग दिनाची संकल्पना 1 पृथ्वी 1 स्वास्थ्य के लिए योग अशी आहे. यंदाचा मुख्य कार्यक्रम आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं होणार असून या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सुमारे 40 देशांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. दरम्यान योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही दररोज एका आसनाबाबत श्रोत्यांना माहिती देत आहोत. छत्रपती संभाजीनगर इथल्या योग प्रशिक्षक डॉ अर्चना देशमुख यांनी पर्वतासनाविषयी माहिती आज आपण जाणून घेऊया.
सुखासन किंवा पद्मासन मध्ये बसावे, नंतर सावकाश दोन्ही हात शरीराच्या बाजूला घ्यावे, श्वास घेत दोन्ही हात वर उचलून खांद्याच्या रेषेत सरळ ठेवावे आणि तळवे आकाशाकडे, सावकाश दोन्ही हात डोक्याच्या वर ने दोन्ही हात नमस्कार स्थितीत वर जुळवावे, प्रयत्न करावा दोन्ही दंड कानाला स्पर्श करतील. ह्या स्थितीमध्ये जास्तीत जास्त हात वर खेचावे. काही वेळ ह्या स्थितीमध्ये थांबून आसन सोडावे. ह्या आसनामुळे पाठीच्या मणक्यांची लवचिकता वाढते व फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते आणि खांदे मजबूत होतात.
राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. बृहन्मुंबई महापालिकेसह अ ब आणि क वर्ग दर्जाच्या महापालिकांना प्रभाग रचना प्रक्रिया 11 जून ते 29 ऑगस्ट 2025 दरम्यान पूर्ण करायची आहे. राज्य निवडणूक आयोगानं अंतिम केलेली प्रभाग रचना 29 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2025 दरम्यान अधिसूचनेद्वारे जाहीर केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. राज्य परिवहन एसटी महामंडळाचं खासगीकरण होणार नाही असं परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल धाराशिव इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. खासगी भाडेतत्वावरच्या बस रद्द करण्यात येत असून लवकरच महामंडळाच्या स्वतःच्या 5,000 बसेस येणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितलं. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. अहिल्यानगर जिल्ह्यातून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांसोबतच्या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारनं 2,61,80,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यातून दरवर्षी सुमारे 160 स्थानिक पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. प्राचीन वस्तूंचं विद्रुपीकरण होऊ नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज मराठवाडा प्राचीन वस्तू संवर्धन समितीनं व्यक्त केली आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं समितीची बैठक झाली. ज्येष्ठ अभ्यासक डॉ प्रभाकर देव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत मराठवाड्यातल्या 13व्या शतकापर्यंतच्या प्राचीन वास्तूंचं सर्वेक्षण तसंच दस्तावेजीकरण करणं, पुनरुज्जीवित बारवातल्या पाण्याच्या नियमित वापराकडे लक्ष देणं, प्राचीन वास्तुस्थळांवर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करणं यासह अनेक ठराव यावेळी संमत करण्यात आले. विकसित कृषी संपर्क अभियानाचा काल समारोप झाला. परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं झालेल्या समारोप सत्रात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ खिजर बेग यांनी नव्या कापूस वाणासह खत आणि कीटकनाशक फवारणी व्यवस्थापन याबाबत माहिती दिली. ते म्हणाले,
15 दिवसांमध्ये कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ, केव्हीके आणि आयसीआरचे केंद्र आहे, त्यांची संयुक्त मोहीम आपण संपूर्ण मराठवाडा, महाराष्ट्र आणि भारतामध्ये राबवलेली आहे. आणि मागच्या 15 दिवसात केव्हीके, परभणी आणि विद्यापीठाने संयुक्तरित्या जी मोहीम, ते 90 गावांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. आणि याचा मुख्य उद्देश होता की उत्पादन खर्चात कमी करणे आणि उत्पादकता वाढणे. याशिवाय आपले जे काही नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन वाहन आहे, त्याची माहिती हंगामाच्या अगोदर शेतकऱ्यांना व्हावी, त्यासाठी आपली जी मोहीम राबवली गेलेली आहे आणि मला वाटतं हे फार सक्सेसफुल झालेली आहे.
जालना जिल्ह्यात पोकळ वडगाव आणि गोपाळ पांगरी इथं शेतकरी या अभियानांतर्गत काल मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आल्या. बीज प्रक्रियेसह इतर तंत्रज्ञानाबाबत तज्ज्ञांतर्फे यामध्ये माहिती देण्यात आली. 10वी आणि 12वीच्या जून जुलै 2025 साठीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयं तसंच विद्यार्थी आणि पालकांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यात मस्साजोग इथले दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल भेट घेतली. मृत देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिनं 12वीच्या परीक्षेत संपादित केलेल्या यशाबद्दल सरनाईक यांनी तिचं कौतुक करत तिला लॅपटॉप भेट दिला. आर्थिक अडचणीमुळे वैभवीच्या शिक्षणात कुठेही खंड पडणार नाही याची ग्वाही सरनाईक यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीत सीटी स्कॅन, एमआरआय चाचण्यांसाठी आता रुग्णांना सध्याच्या दरांपेक्षा अर्धीच रक्कम भरावी लागणार आहे. काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. जिल्ह्यातील विविध विकास कामांसाठी 849 कोटी रुपये खर्चासही काल मान्यता देण्यात आली. बीड इथं काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. राज्य सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, युती सरकारला त्यांच्या घोषणांची आठवण करून देण्यासाठी आंदोलन करण्यात आल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात कमान कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवा सायंकाळी वादळी वाऱ्यात या उद्यानाची कमान कोसळून 2 महिलांचा मृत्यू झाला होता. येत्या 2 दिवसात मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. अहमदाबाद विमान अपघातात 241 जणांचा मृत्यू, वसतिगृहातल्या काही विद्यार्थ्यांच्या मृत्यूची शक्यता. वित्तीय संस्थांवरील सायबर हल्ले रोखण्यासाठी राज्य सहकारी बँकेकडून सायबर सुरक्षा केंद्र स्थापन आणि राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रभाग रचना कार्यक्रम जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.